भाग सहावा नोहा उत्पत्ती याना सहावा अध्याय एक ते बावीस वचन दुसरा पेत्र नववा अध्याय तिसरं वचन केवढा तरी वर्ष ग्यात आणि आदामने हवाला खूपच पोऱ्या होईनात आणि सर्वांशनी पाप करा देवना ऐकव होता अशा तो माणूस होता व देवना ऐकव होता आणि तो देववर प्रेम करो होता त्यांना नाव नोहा देवनी नोहाला मोठी जहाज तयार करा लावना कारण तो पाणी मरू नये म्हणून नोहाला जहाज तयार करायला 40 वर्ष लागणार जवळ नोहाने जहाज तयार करा मग जी नोहाला सांगेल तो ती लोकसाला सांगू लागना तरी पण नोहाना लोक कोणीच ऐकील ना तरी पण लोक वाईट गोष्ट करायला सोडणार नाही